बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये गावचे सरपंच, पोलीस पाटील, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, प्राथमिक किंवा माध्यमिक अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक अथवा शिक्षक, 12 ते 18 वयोगटातील मुलांचा प्रतिनिधी, 12 ते 18 वयोगटातील मुलींचा प्रतिनिधी, आशाताई, अंगणवाडीताई, गावातील पालकांच्या प्रती भूमिका घेणारे नागरिक, अशा प्रकारे मिळून बाल संरक्षण समितीचे स्वरूप असायला पाहिजे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.